Book 2
23
Tevis
Tevis
Studiare le lingue straniere
Videshi bhasha shikne
Videshi bhasha shikna
Dove hai imparato lo spagnolo?
Apan Spanish kuthe shiklat?
आपण स्पॅनिश कुठे शिकलात?
सांग इल पोर्तुगेजे.
आपण पोर्तुगीज बोलता का?
आपण पोर्तुगीज पण बोलता का?
सी, ए सो अँके उन पो दी इटालियानो.
हो, आणि मी थोडी इटालियन पण बोलतो.
हो, आणि मी थोडी इटालियन पण बोलते.
ट्रोवो के लो पार्ला मोल्टो बेने.
मला वाटतं आपण खूप चांगले बोलता.
मला वाटतं आपण खूप चांगले बोलता. मला वाटतं आपण खूप चांगल्या बोलता.
Le lingue sono piuttosto simili.
ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत.
ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत.
Riesco a capirle bene.
मी त्या चांगल्या प्रकारे समजू शकतो.
मी त्या चांगल्या प्रकारे समजू शकते.
Ma parlare e scrivere è difficile.
पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत.
पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत.
Faccio ancora molti errori.
मी अजूनही खूप चुका करतो.
मी अजूनही खूप चुका करते.
Per favore, mi corregga sempre.
कृपया प्रत्येक वेळी माझ्या चुका दुरुस्त करा.
कृपया प्रत्येक वेळी माझ्या चुका दुरुस्त करा.
La sua pronuncia è molto buona.
आपले उच्चार अगदी स्वच्छ आहेत. आपले उच्चार अगदी स्पष्ट आहेत.
आपले उच्चार अगदी स्वच्छ आहेत. आपले उच्चार अगदी स्पष्ट आहेत.
Lei ha un leggero accento.
आपली बोलण्याची ढब जराशी वेगळी आहे. आपली बोलण्याची धाटणी जराशी वेगळी आहे.
आपली बोलण्याची ढब जराशी वेगळी आहे. आपली बोलण्याची धाटणी जराशी वेगळी आहे.
Si può capire da dove viene.
आपण कुठून आला आहात ते कोणीही ओळखू शकतो.
आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो.
Qual è la sua madrelingua?
आपली मातृभाषा कोणती आहे?
आपली मातृभाषा कोणती आहे?
Frequenta un corso di lingue?
आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का?
आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का?
Che libro di testo utilizza?
आपण कोणतं पुस्तक वापरता?
आपण कोणते पुस्तक वापरता?
In questo momento non ricordo come si chiama.
मला आता त्याचं नाव आठवत नाही.
मला आत्ता त्याचं नाव आठवत नाही.
Non mi viene in mente il titolo.
त्याचं शीर्षक मला आठवत नाही.
त्याचं शीर्षक मला आठवत नाही.
L'ho dimenticato.
मी विसरून गेलो आहे.
मी विसरून गेले आहे.